फिलेमोनाला पत्र अध्याय एक. प्रस्तावना. पौल ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तिमोथ याच्याकडून आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन यास आणि बहीण अफिया हिला व आर्किप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. एका पळून गेलेल्या गुलामातर्फे विनंती. मी आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुझी आठवण करून माझ्या देवाची उपकार स्तुती करतो, कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्र जनावर तुझी जी प्रीती आहे त्याविषयी मी ऐकले आहे. आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे, कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे. कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतकरणे समाधान पावली आहेत. याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे, जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे तरी प्रीतिस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदीवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, पण आता तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे. म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जीवालाच तुझ्याकडे परत पाठवले आहे. सुवार्थीमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते, पण तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने सर्व काळासाठी तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो ध्येयदृष्ट्या व प्रभूच्या ठाईत ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा स्वीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मान. मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे, मी स्वतः त्याची फेड करीन, शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करत नाही. हे बंधू, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्ताच्या ठाई माझ्या जीवाला विश्रांती दे. समाप्ती. तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिले आहे आणि मी जाणतो की तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील. शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनामुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदीवान एप्रपास हा तुला नमस्कार पाठवत आहे, आणि तसेच माझे सहकारी मार्क, आरिस्तार्क, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.